तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ति योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके। तरी कोण मी कैसी भक्ति अव्यभिचारा काय व्यक्ति हे आघवीची निरुती होवावी लागे। तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नचितो। का द्रवपणची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळादिक। अगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी। घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण का न आटिता कांकण सोनेची ते न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी। म्हणवनी विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे। येथ भेद काही देखिजे तरी व्यभिचारी तो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाणावेगा। पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावेना। तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा। पै परिमाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे। हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नोहे चिमा। ऐसे नी बा समरसे दृष्टी जे उल्हासे तई भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। सहाव्या अध्यायातल्या योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशी ही तो परिग्रहः या श्लोकावरच्या निरूपणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंत आणि अर्जुन यांचे संबंध वर्णन केले जे आपण सख्य भक्तीच्या अंतर्गत पाहतो आहोत। या श्लोकाच्या आधी निष्पन्न म्हणजे प्राप्त झालेल्या पुरुषाची योग्याची लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला विशद करून सांगितली। ती लक्षणं ऐकून अर्जुन अत्यंत प्रभावित झाला। भगवंतांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले तसंही पाहिलं तर दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीला स्थितप्रज्ञ लक्षण, तिसऱ्या अध्यायामध्ये आणि चौथ्या अध्यायामध्ये कर्मयोगी आणि पाचव्या अध्यायामध्ये जीवनमुक्त याचीही वर्णनं भगवंतांनी केलेली होती. पण या ठिकाणी मात्र भगवंत जे काही बोलले त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी फार विस्तृत असा अभिप्राय दिला. सर्व बोलणं झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्या लिहिल्या आणि या ओव्यांमध्ये ज्या श्रीकृष्णांनी योग्यांची एवढी मोठी विलक्षण अशी स्थिती वर्णन करून सांगितली त्या श्रीकृष्णांचं प्रथम वर्णन करायला सुरुवात केली. जो ज्ञानी यांचा बापू, देखणे यांचे दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची, प्रणवाचिये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजीठे, ते जयाचिया यशा धाकुटे वेढू न पुरे, जयाचे अंगिके तेजे आवो रवी शशीचिये वणिजे, म्हणोनी जग हे वेशजे वीण असे जया, हागा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे, गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. हा जो योगी आहे या योग्याच्या बाबत ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठी स्तुती केली. शिवाय ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले की भगवंतांना असं वाटायला लागलं, अर्थात पाचव्या अध्यायाच्या अखेरीला जी ध्यानाची प्रक्रिया भगवंतांनी सांगितली की अर्जुन हा परमात्मा भावाशी आता एकरूपता पावतो की काय, अशी एक प्रकारे भीती भगवंतांना वाटायला लागली. अशा करता की हा जर ब्रह्माशी एकरूपता पावला, तदाकार झाला, तर मग जे बोलावंस वाटेल असं बोलायचं कोणाशी? जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत बोलणं शक्य होतं. मी तोच हा अशा प्रकारचा बोध याला प्राप्त झाला तर मग द्वैताचा आनंद संपला असं याच्याबाबत घडू नये अशा बेतानी ज्ञानेश्वर महाराज अर्जुन भगवंत अर्जुनाला हे सर्व सांगतायत. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. हे जे बोलणं आहे हे बोलणं एखादं सपातळ आडं लावणं करावं तशा प्रकारे स्पष्टही केलं आणि थोडासा भेदही निर्माण झालेला आहे तो तसाच राहील या बेताने भगवंत बोलताहेत. एवढं मात्र निश्चित की अर्जुन जे जे विचारील त्या त्या प्रश्नांना भगवंत उत्तर देतायत आणि अर्जुनाच्या मनासारखी अशी वार्ता भगवंत करतायत. वयसेची शेवटी जैसी एकची विये वांझवटी, मगते मोहाची त्रिपुटी नाचो लागे, तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो एथ. कुठं युद्ध कुठं उपदेश, पण भगवंतांना आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. ज्याच्याबद्दल आवड आहे त्याच्याबद्दल लाज वाटत नाही. ही गोष्ट करायला त्याला कोणत्याच प्रकारचं बंधन वाटत नाही. सामान्य उदाहरण खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहेत. समाज काय म्हणेल, समाज अनेक अंगांनी आपल्याकडे पाहत असतो, हे सगळं भान नाहीसं होतं. ज्यावेळेला आवड आहे त्यावेळेला लज्जा बाजूला. कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं आहे. व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. पण असं भगवंतांचं अर्जुनाबाबत झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भावार्थ एवढाच की अर्जुन हा मैत्रीचा जणू आश्रय होऊन राहिला भगवंतांना. की सुखे शृंगार लिया मानसा दर्पण उठतो असं झाल्यामुळं आपल्या हृदयात जे आहे ते अर्जुनापुढं श्रीकृष्ण उघडं करून सांगताहेत. आणि हे सांगण्यासाठी अर्जुन हा अत्यंत योग्य आहे. कारण आत्मज्ञानाचा उपदेश करायचा आणि जी नववी अथवा अखेरची भक्ती आहे त्या भक्तीमध्ये समरसताच शिल्लक राहते. त्याच्या अलीकडे त्या समरसतेच्या अगदी अलीकडे जर कोणती स्थिती असेल जो समरसता प्राप्त करणार त्याची, ती म्हणजे सख्याची. हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची पार्थु अधिष्ठात्री तेथींची मातृका गा. अर्थ हा त्या सख्य भक्तीच्या वैभवाची स्थानाची आश्रयभूत किंवा अधिष्ठानभूत अशी मातृका म्हणजे देवता होऊन राहिलेला आहे. एवढं सगळं सांगितल्यानंतर पहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहून काय न वानिजे पतिव्रता. मी अर्जुनाचं एवढं का कौतुक करतोय, खरं म्हणजे श्रीकृष्ण तिथं असताना जी अत्यंत प्रीतीने आपल्या प्रियोत्तमाला पतीला भजते आणि प्रियोत्तमाला देखील तिची सेवा मान्य असते, या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात अशी पत्नी पतिव्रता ही तशी वंद्य होऊन जाते. त्यामुळे ती पतीहून देखील स्तुती करायला अधिक योग्य असते. योग्य का असू नये म्हणून मी अर्जुनाची स्तुती करतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दरम्यानच्या काळात निरूपणाच्या ओघात श्रोत्यांनी काढलेले उद्गार देखील ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितले. हे सगळं ऐकताना श्रोते असं म्हणतात हा काय भाग्य की आम्हाला हे ऐकायला मिळालं. तव श्रोते म्हणती दैव. तिथल्या तिथं श्रोते जे बोलले तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं काय मोठं दैव आहे की हे आम्हाला ऐकायला मिळालं. कैसी बोलाची हवाव काय नादाते हन बिर बरव जिणवनी आली. मराठी भाषेमध्ये देशभाषामध्ये देशी भाषेमध्ये इतक्या सुंदर पद्धतीचं बोलणं कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थू पडे गार हिची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. तुझ्या बोलण्यानी ज्ञानरूपी चांदणं कसं चकचकीत उत्तम प्रकाशित झालेलं आहे आणि त्या ज्ञानरूपी चांदण्याच्या अतिशय सोज्वळ सुंदर अशा प्रकाशामध्ये एक प्रकारचा उत्तम गारवा भावार्थरूपी गारवा पसरलेला आहे. आणि चंद्रविकासिनी कमळ अशा गारव्यामध्ये आणि चंद्राच्या चांदण्यामध्ये जशी सहज फुलावी तशी श्रोत्यांची अंतःकरणं फुलून गेलेली आहेत. तू असं बोलतो आहेस की चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी असं थोर मनोरथ तू व्यक्त करतो आहेस. तेने विवळले अंतकरी अंतरी तेथ डोलू आला, असं बोलतो आहेस की त्यामुळं ऐकणारा आणि सांगणारा दोघही जणू डोलायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना हे सगळं ऐकून मोठा संतोष झाला आणि ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झाले. श्रोतेही आनंदाने डोलत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजही आनंदाने डोलत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली. ते निवृत्तीदासे जाणीत आले, मग अवधान द्या म्हणीत आले. नवल पांडव कुळी जाहले कृष्ण दिवसे, देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला, का शेखी उपेगा गेला पांडवासी म्हणून बहु दिवस ओळगावा, हा अवसरू पाहोनी का अवसरू पाहोनी विनवावा, हाही सोसू तया सदैवा पडेची ना. श्रोत्यांना अशा प्रकारे आनंद झालेला निवृत्तीदासांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जाणला आणि श्रोत्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की पहा, लक्ष द्या, पांडव कुळामध्ये कृष्णरूपी दिवसामुळे कसा ज्ञानाचा प्रकाश पडून भरून राहिलेला आहे. त्याला देवकीनी जन्म दिला, देवकीया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला, मोठ्या कष्टांनी यशोदेनी याला मोठा केला. पण दैवाचा कसा विलास बघा, हा उपयोगाला मात्र आला पांडवांना. म्हणून याची खूप दिवस सेवा करावी आणि या सेवेनी हा संतुष्ट झालेला पाहून, योग्य वेळ पाहून मग याला ज्ञान सांगण्याची विनंती करावी. हाही सोसू तया सदैवा पडेची ना. अर्जुनाला एवढाही विचार याच्या बाबत करावा लागत नाही. असं झाल्यानंतर मात्र निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना थांबवलं असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. निवृत्तीनाथ असं म्हणतात की हे असो, आता तू याच वर्णनामध्ये पुष्कळ रमलेला आहेस. योगी युंजित सततम आत्मानम रहसी स्थिता, याच्यावर काय निरूपण आहे, भगवंत काय म्हणाले हे तू सांग. हे असो कथा सांगे वेगी. आता अवांतर निरूपण खूप झालं, भावविलास खूप झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी लगेच सांगायला सुरुवात केली. मग अर्जुन म्हणे, सलगी देवा ये संत चिन्हे अंगी न थकती माझा. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की हे प्रभो, तुम्ही एवढ्या सलगीनी मला सांगता आहात खरे, पण ही जी संत चिन्ह आहेत, योग्याचं केलेलं जे वर्णन आहे, ते वर्णन माझ्या ठिकाणी वसत नाही. मी याचा अधिकारी नाही, मला याचा कोणताही अनुभव नाही. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः, आधी जी वर्णन भगवंतांनी तीन श्लोकांमध्ये केली, याचा मला कोणताच अनुभव नाही, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. आणि मला माहित आहे की एरवी या लक्षणांची, या निजसारा ही लक्षणं अनुभवाला येण्यासाठी आणि या लक्षणांनी युक्त होण्यासाठी मी अपाडे कीर अपुरा, मी साधना केलेली नाही हे मला माहिती आहे, मी अत्यंत अपुरा आहे. मी परिपूर्ण नाही याची मला जाणीव आहे. तरी तुमचे मी बोले अवधारा थोरावे जरी, पण तुमच्या कृपारूपी उपदेशानी मी कदाचित या अनुभवापर्यंत पोचू शके. ही लक्षणं माझ्या ठिकाणी नाहीत हे मला मान्य आहे, आणि या लक्षणांची मोठी उत्कंठा जिज्ञासा माझ्या ठिकाणी निर्माणही झालेली आहे. आता जर माझ्याबाबत हे घडेल तर तुमच्या कृपेमुळे घडेल. तरी तुमचे मी बोले अवधारा थोरावे जरी, तुमच्या बोलानी मी या लक्षणांनी युक्त होण्यासाठी कदाचित योग्य होईन. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होई जाईल. जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं, कृपादृष्टी ठेवलीत, तर मी ब्रह्म कदाचित होईन. मी या भावाला देखील प्राप्त होईन. तुमची कृपा काय करू शकत नाही. काय गहाले अभ्यासी जेल सांगाल जे. तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं, तुम्ही मला उपदेश केलात, तुम्ही जर हा मार्ग मला सांगितलात, याच्यातले बारकावे तुम्ही मला सांगितले, तर काय जहाले अभ्यासी जेल. तुम्ही जो अभ्यास करायला सांगाल तो मी न करायला काय झालं. मी तो करेन, तुम्ही मला सांगा तर, असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. हा हो नेणो कवणाची कहाणी ऐकोनी श्लाघी जत असो अंतकरणी. तुम्ही कोणाची स्तुती करत होतात कोण जाणे. ही योग्यांची लक्षणं सांगून असा कोण योगी होता कोण जाणे. हा हो नेणो कवणाची कहाणी ऐकोनी श्लाघी जत असो अंतकरणी. कोणत्या योग्याची कथा तुम्ही मला सांगितली, कोणत्या योग्याची लक्षणं तुम्ही मला सांगितली, असा योगी कोण जगात आहे मला तर माहीत नाही, पण तुम्ही त्याची स्तुती करत होतात. ऐसी जहालेपणाची शिरयाणी कायसी देवा. पण अशा प्रकारची योग्यता आपल्या अंगी असण्याचा आनंद किती असेल हे मला समजलेलं आहे. हे अंगे म्या होई जो का. मी असं होईन. परत एकदा ती लक्षणं आपण पाहू. ज्या लक्षणांची भुरळ अर्जुनाला पडली आणि ज्या लक्षणांबाबत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील एवढी मोठी स्तुती केली, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. ज्यांनी आपली इंद्रिय जिंकलेली आहेत, जो शांत झालेला आहे, प्रशांतस्य परमात्मा समाहितः. सर्वत्र समान हित पाहणारा परमात्मा जसा असतो तसा जो झालेला आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो हो. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यांच्या पलीकडे जो आहे, शीत उष्ण म्हणजे हवं आणि नको. हवं आणि नको हे प्राथमिक द्वंद्व आहे. कुठलीही गोष्ट हवी किंवा नको आणि त्याचा परिणाम म्हणून सुख आणि दुःख हे अंतिम द्वंद्व. द्वंद्वाच्या बाबत समान याचा अर्थ या सुख दुःख भावांपासून अलिप्त. सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान हवं नको माती पैसा प्रकाश अंधार हे वेगळेपणाने जाणणारा जो वेगळेपणाने जाणतो इथं प्रकाश आहे तोच इथं अंधार आहे हेही वेगळेपणाने जाणतो. प्रकाश जो जाणतो आणि अंधार जो जाणतो तो प्रकाश आणि अंधारापेक्षा वेगळा आहे. सुख जो जाणतो आणि दुःख जो जाणतो तो सुख आणि दुःखापेक्षा वेगळा आहे. असा आपण वेगळा आत्मा हे समजणारा द्वंद्वांपासून सम असतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा आत्मज्ञान आणि त्या आत्मज्ञानाची जगताच्या बरोबर वर्तणुकीशी सांगड विज्ञान या दोन्ही भावांनी जर तृप्त झाला असा नाहीतर ध्यानाच्या वेळेला सुख प्राप्त करतो आणि ऑफिसमध्ये जायला घाबरतो. लोक चांगले नाहीयेत म्हणतो, लोकांमध्ये मिसळायला घाबरतो. कुटस्थो विजितेंद्रिया आत असणारा गूढ गुप्त रूपाने असणारा आत्मा जो होऊन राहिलेला आहे ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहे. युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन सुरुन मित्र उदासीन मध्यस्थस द्वेष बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते समबुद्धीने वर्तन करणारा असतो. सुहृत मित्र अथवा उदासीन असलेला मध्यस्थ असलेला द्वेष करायला योग्य असा किंवा बंधू साधू समबुद्धी ठेवण्याची प्रक्रिया काय आहे तो समबुद्धी कशी ठेवू शकतो तो द्रष्टा असतो आणि दृश्याशी संबंध तोडलेला द्रष्टा होऊन राहतो. नेहमी असं घडतं की जो द्रष्टा असतो म्हणजे मी तो दृश्याशी समरस होतो, दृश्याच्या विकारांशी अथवा भावनांशी समरस होतो. तो रूपाशी समरस होतो, त्याला रूप आवडतं अथवा आवडत नाही, काहीतरी एक घडतं. नाम रूप वर्ण आकार इत्यादी दृश्य जगताशी तो एकरूप होतो, द्रष्टा दृश्यात मिसळतो. जेव्हा असं ठरवतो द्रष्टा की दृश्याशी समरसच व्हायचं नाही, द्रष्टा हा दृश्यापासून नेहमीच अलिप्त आहे, साक्षी आहे अथवा आत्मस्थित आहे, तेव्हा जे काही दृश्य असेल मग तो सुहृद असेल मित्र असेल उदासीन असेल तो बाहेर जसा असेल तसा असेल पण अंतर्यामी मात्र तो आत्मा होऊन असतो. तो द्रष्टा हा दृश्याशी एकरूप न होता स्वरूपाशी समरसच असतो. असं असल्यामुळं तो समबुद्धीने सर्वांशी वर्तन करतो. या लक्षणांकडे अर्जुन आकर्षित झाला. अर्जुन जी स्तुती करतो आहे की कुणाचं वर्णन करताय कोण जाणे, कोण असा योगी तुम्ही पाहिलाय कोण जाणे, पण असं व्हावं असं मला वाटतं असं अर्जुन म्हणतो आहे. हे अंगे म्या होई जो का मी देखील असा होईन, येतुले गोसावी आपुलेपणे की जो का. गोसावी प्रभू स्वामी आपण माझ्यासाठी एवढं कराल का. तो हसोनी म्हणती श्रीकृष्ण हो का करू म्हणती. अशी उत्सुकता अर्जुनाने दाखवल्यानंतर श्रीकृष्ण प्रसन्नपणाने हसले आणि म्हणाले की हो तुला असं व्हायचंय होशी, मी तुला तसं करेल. देखा संतोषू एक न जोडे तव सुखाचे सैंग साकडे. जोपर्यंत संतोष प्राप्त झालेला नसतो तोपर्यंत सुख नाही. फार फार संकट, दुर्भिक्ष सुखाचं. मग जोडलिया कवणीकडे अपुरे असे, मग संतोष एकदा प्राप्त झाला तर सुख अपुरा असायचं कारणच नाही. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. तसा सर्वेश्वर समर्थांचा सेवक असताना अर्जुन तो सहजगत्या कौतुके म्हणजे ब्रह्म देखील होईल. तरी कैसा भारे आतला पिके दैवाचे, मोठ्या दैवाच्या, दैव हे जणू पीक, इतकं पीक भराला आलेला आहे दैवरूपी कि त्या सुदैवाच्या पिकाच्या भारानी हा कसा वाकलेला आहे. परी कैसा भारे आतला पिके दैवाचे, कसा नम्र झालेला आहे. भगवंतांना विचारतो आहे की हे अंगे म्या होईजो का, माझ्या बाबत देखील हे घडेल, येतुले गोसावी आपुलेपणे किजो का. जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्रादिका ही महागु भेटी, सहस्र सहस्र जन्म इंद्राचे गेले तरी देखील इंद्राला जो दृष्टीला देखील पडत नाही. तो भगवंत श्रीकृष्ण आधीनु केतुला किरीटी हे बोलूही नस आहे. केवढं पुण्य केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं असं म्हणतात, अशी पुण्य वारंवार करून सहस्र जन्म जो इंद्र या पदावर राहतो त्याला ज्याची भेट देखील होत नाही तो भेटीसाठी तळमळत असतो, बाकी सगळी सुख भोगत असतो. असा हा भगवंत केवढा अधीन झालेला आहे या अर्जुनाला. जे बोलूही नस आहे अर्जुनाचं, हे मी होईन का असं बोलणं देखील त्याला सहन होत नाही. लगेच म्हणतो की होशील की, तुला हे प्राप्त होईल. मग ऐका, जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे ते अशेषही देवे अवधारिले. अर्जुनानी जेव्हा म्हटलं की मला ब्रह्म व्हायचं आहे, अशा प्रकारचा ब्रह्मबोध मला मिळवायचा आहे, ते सर्व ते अशेषही ही गोष्ट संपूर्णपणे देवानी अवधारिले ऐकली. या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की ब्रह्म होण्याबद्दलची गोष्ट या अध्यायामध्ये सांगितली जाते आहे. दुसरा अध्याय सांख्य योग आहे जिथं आत्म्याची लक्षणं सांगितली, पण लक्षणं ऐकून का कोणी कधी ब्रह्म होत असतो. महत्वाचा अध्याय आहेच, प्रश्नच नाही. स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकली, लक्षणं ऐकून का कोणी कधी ब्रह्म होत असतो. कर्मयोग सांगितला, ठीक आहे सांगितला. चौथ्या अध्यायामध्ये देखील ते कर्म ज्ञानासकट सांगितलं, सांगितलं.
पाचव्या अध्यायामध्ये संन्यास आणि कर्मयोग यांच्या तुलनात्मक असा विचार मांडला पण ब्रह्म होण्याची गोष्ट या अध्यायात सांगितली. ज्या अध्यायात ध्यान सांगितलं त्या अध्यायात ब्रह्म होण्याची गोष्ट सांगितली. मग ऐका जे पांडवे म्हटले म्या ब्रह्म होवावे ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेची एक विचारले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. हा म्हणतोय खरा की आपण ब्रह्म होऊ का हे मला अनुभवाला येईल का. आणि देवी म्हणाले की हो का जरूर तुझ्या बाबत हे घडेल. देवानी अर्जुनाचं हे म्हणणं संपूर्णपणाने ऐकलं आणि मनात विचार केला आपल्याशीच विचार केला. तेथ ऐसेची एक विचारले जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले या अर्जुनाला ब्रह्मत्व प्राप्त करण्याची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची याच्या बुद्धीच्या ठिकाणी वैराग्य भावना आलेली आहे की नाही याचाही विचार केला. सद्गुरूंना शिष्य म्हणतो की आता मला घाई झालेली आहे आता माझ्याबाबत हे घडायलाच पाहिजे. तर सद्गुरु म्हणतात की याच्या बुद्धीच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालेलं आहे की हा योग्य ही गोष्ट घेण्यासाठी योग्य आहे की नाही. घाई ही तुमची एक गोष्ट झाली पण तुमची पात्रता आहे की नाही. आत्मज्ञानाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सद्गुरु शिष्याबद्दल काय विचार करतात तो विचार शिष्याने आत्मज्ञान संपादन करण्यासाठी कोणत्या गुणांचा अवलंब केला पाहिजे ते या सगळ्याचं मार्गदर्शन या संवादातून ज्ञानेश्वर महाराज करतायत. याला ब्रह्म होण्याचे डोहळे लागलेले आहेत हे खरं आहे पण तरी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची याच्या बुद्धीच्या आत वैराग्य भावना निर्माण झाली की झालेली नाहीये. जर झालेली असेल तरच हा ब्रह्म होणार. सद्गुरू कसा याला ब्रह्म करणार. मध्यंतरी आता पुण्यात बहुतेक ते फार कुठं मी पाट्या वाचल्या नाहीत. तीन दिवसात कुंडलिनी योग जागी चार किती सात दिवसात कुंडलिनी जागी इतकं सोपं आहे असं होतं. तुम्ही जसे आहात तसे तिथे जाऊन बसलात सांगितलं डोळे मिटा वगैरे काहीतरी क्रिया करायला सांगितल्या काही कृती करायला सांगितली आणि झाली कुंडलिनी जागी. आणि ज्ञान प्राप्त झालं हे हजारो लोक ज्यांची कुंडलिनी जागी झाली म्हणून सांगितलं जातं. त्याच्या खाण्याच्या विषयांचं काय त्याच्या पाहण्याच्या विषयांचं काय त्याच्या मानाबद्दलच्या कल्पनांविषयीचं काय त्याच्या विद्वत्तेच्या विषयीच्या कल्पनांचं काय त्याच्या सत्तेच्या कल्पनांविषयीचं काय वैराग्य काही आहे त्याचं वर्तन कसं आहे तो कसा राहतो कसा बसतो कसा बोलतो स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम कसा बसतोय कसा बोलतोय कसा सगळ्यांना प्रतीतीला येतोय कशी गुरुमी आहे, कशी मस्ती आहे, कसे आदेश देतोय, ब्रह्म होईल? वैराग्य आलेलं आहे असा भगवंत अर्जुनाबद्दल विचार करतायत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आपल्याला मार्गदर्शक आहेत याहोव्या. आणि भगवंतांना असं लक्षात आलं की याच्या बुद्धीला, याच्या बुद्धीच्या उदरी वैराग्य भावना निर्माण झालेली आहे. एरवी दिवस तरी अपुरे, तरी वैराग्य वसंताचे नी भरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. खरं म्हणजे याची साधक दशा खूप लहान आहे. आत्ता आत्ता हा साधक झालेला आहे, याची फार दीर्घकाळ साधक दशा नाहीये. पण वैराग्य रूपी वसंताचा बहर याच्या चित्तवृत्तीत उमटलेला आहे. ते जे दृक आणि अनुश्राव्य असे जे विषय आहेत, त्या विषयांच्या बद्दल अनासक्ती याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हा आत्मतृप्त आहे, याला कशाचंच कौतुक वाटत नाही. बाह्य उद्योगांमुळे मिळालेल्या कोणत्याच गोष्टीचं कौतुक वाटत नाही. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशस चारुचित्रम धनम मेरुतुल्यम असू दे म्हणतो, जे असेल ते असेल. त्याच्याविषयी विशेष काही वाटत नाहीये, त्याच्या मागे धावत नाहीये, त्याची स्वप्न पाहत नाहीये. वैराग्यरूपी वसंताचा बहर आलेला आहे, ज्यामुळं जे सोहम भाव महुरे मोडवनी आला, त्यामुळं सोहम भावरूपी मोहरानी हा भरून वाकलेला आहे. मोहराने झाड वाकावत असा हा सोहम भाव रूपी मोहराने हा जणू वाकलेला आहे. वैराग्य भावना आणि सोहम भावना ही बरोबर काम करते. वैराग्य भावना यत्किंचितही नाही आणि सोहम सोहम करतो आहे, होणार कसं? सोहम संप्रदाय ना आपला, ज्ञानेश्वर महाराजांपासून आलेला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय सोहम भाव सिद्ध कधी होतो ते. म्हणून प्राप्ती फळी फळता यासी वेळू न लगेला आता. म्हणून भगवंताचा अंदाज बांधतायत या शिष्याबद्दल की प्राप्ती फळ, प्राप्तीरूपी फळानी हा परिपूर्ण होण्यासाठी याला आता वेळ लागणार नाही. होय विरक्त ऐसा अनंता भरवसा झाला. हा विरक्त झाला, खरं म्हणजे हे इतकं सुंदर निरूपण आहे म्हणून मी करतोय. सत्य भक्तीच्या ओव्या संपल्यात, आता थेट आणि अंतरंग अशा पारमार्थिक रिक्विझिट्स सांगायला भगवंतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली. पण या तरी होणार कधी म्हणून सांगतोय. खरं लगेच सातवा अध्याय इथं मी खून करून ठेवले, इथं झाल्या संपल्या याहोव्या, पण सांगावं असं वाटतंय. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीची यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. जे जे मी सांगेन ते ते हा सांगितल्या सांगितल्याच आरंभीच हा ग्रहण करेल आणि याला ते प्राप्तच होईल. सांगितल्या सांगितल्या मिळवेल, म्हणून सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही असा भरवसा भगवंतांना प्राप्त झाला. ऐसे विवरो निया श्रीहरी असा मनातल्या मनात श्रीहरींनी अर्जुनाबद्दल विचार केला. म्हणितले तिये अवसरी. आणि मग म्हणाले, बरं का, अर्जुना हा अवधारी पंथराजू, ऐक हा पंथराज काय आहे, हा ध्यान योग काय आहे ते ऐक असं म्हणाले. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी फार महत्वाच्या ओव्या आल्या तर याच्यावर कोणी निरूपण करत नाही. जिये मार्गींचा कापडी महेश अजूनी हा पंथराज असा आहे की या मार्गामध्ये प्रवृत्ती रूपी तरू वृक्षाच्या बुडाशी दिसती निवृत्ती फळाची या कोडी. दिसायला तर प्रवृत्ती रूप तरू आहे, संसार रूप वृक्ष आहे किंवा देह आहे, साधना करतो आहे पण देह आहे, संसार रूपी वृक्ष आहे किंवा कर्म दिसत आहेत साधनेसारखी उपासनेसारखी. दिसायला दिसते आहे प्रवृत्ती पण फळ येत आहेत निवृत्ती रूपी. हा जो संप्रदाय आहे या संप्रदायाचं वैशिष्ट्य या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही एकाच वेळेला करता येतं, एका करता दुसरं सोडण्याची गरज नाही. प्रवृत्ती रूप तरूच्या बुडाशी निवृत्ती रूप फळाच्या कोडी कोट्यावधी फळ इथं मिळतात. तसंच ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती ठासून भरलेली आहे असा देह विशिष्ट प्रवृत्तीला जर लावला साधनारूपी आणि कर्म देखील नियत कर्मयोगाच्या अंतर्गत सांगितलेली आहेत तशी कर्म आणि साधनेची विशेष कर्म विकर्म चौथा अध्याय होऊन गेलेला आहे असा जर देह वापरला तर निवृत्ती रूप फळ कोट्यावधी लगडतात, आत्मज्ञान होतं आणि हे सिद्ध केलेलं आहे. आणि सिद्ध करून लोकांच्या मार्गदर्शनाकरता म्हणून अजूनही आचरणारा जिये मार्गींचा कापडी म्हणजे प्रवासी महेश अजूनी तो अजून हे सगळं करतो आहे. अजून कार्तिकेय गणपती पार्वती नंदी यांच्यासोबत संसार करतो आहे, राहतो आहे आणि स्मशानात जाऊन ध्यानाला देखील स्मशानात एकांतात ध्यानाला देखील बसतो आहे. हे महेश देखील आदिनाथ देखील अजून आचरून दाखवत आहेत, जणू अजून याची वाटचाल चाललेली आहे सर्वांकरता म्हणून. कारण महेश जर वाटचाल बंद करतील तर प्रवृत्ती बंद होईल, म्हणून अजून ते संसारही करतायत आणि समाधीमग्न देखील होऊन दाखवतायत. या दोन्ही गोष्टी महेश आदिनाथ श्री शंकर देखील करून दाखवत आहेत, आचरून दाखवत आहेत. जिये मार्गींचा कापडी महेश वजुनी पैल योग वृंदे वहिली आडवी आकाशी आली. प्रथम योग वृंद योग वृंदांनी हा योग आचरायला सुरुवात केल्यानंतर आडवी आकाशी निघाली आडव्या मार्गाने हृदयाकाशाच्या ठिकाणी चिदाकाशाच्या ठिकाणी ज्यांनी प्रवेश केला चिदाकाशाच्या ठिकाणी आपण द्रष्टा आणि दृश्य गगन सरळवर आकाशात जाऊन पोचल्यानंतर आडव्या आकाशामध्ये ज्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. आपण मागं आहोत पाठीमागं आहोत द्रष्टा आहोत किंवा ब्रह्म आहोत आणि समोर म्हणजे इथं उठणारे जे विचार आहेत अथवा वृत्ती आहेत तर त्या सोडून द्यायच्या आहेत अशा आडव्या आकाशाने जायला सुरुवात केली. की तेथे अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला आणि त्या ठिकाणी त्यांना अनुभव आला. मार्ग असा आहे की त्या ठिकाणी तुम्ही स्थिर आहात, ब्रह्मभावनेने आहात, तुम्ही वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहत आहात. त्या ठिकाणी तुम्ही ब्रह्मभावनेने आहात ही एक नंबरची गोष्ट. ती जेव्हा जमणार नाही तेव्हा तुम्ही वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहत आहात, तेही जमणार नाही तेव्हा तुम्ही नुसते तिथे आहात. विचार आपले आपण आवरले जातील. अनुभवाच्या पावलांनी जणू हमरस्ता तुम्हाला तिथे प्राप्त झाला. तीही आत्मबोधाचे नी उजुकारे, त्यामुळे आडव्या रस्त्याने आकाश मार्गाला प्रयत्न केला पण आत्मबोध मात्र उजू झाला म्हणजे सरळ झाला. जेव्हा समोरचे विचार नाहीसे झाले तेव्हा विचार ज्याच्या ठिकाणी उठत होते तो पण मी साक्षी असं धरून बसलेला त्याचा साक्षीभावही नाहीसा झाला, साक्षीवृत्तीही नाहीशी झाली आणि तो परमात्म्याशी तदाकार होऊन गेला. तीही आत्मबोधाचे नी उजुकारे धाव घेतली एकसरे, अत्यंत सरळ मार्गाने आत्मबोधच तिथं प्राप्त झाला. की येर सकळ मार्ग निदसुरे सांडून या, बघा स्पष्ट म्हटलंय, इतर सर्व मार्ग अज्ञानातले आहेत, निदसुरे आहेत, सोडून देण्याचे आहेत, ते सगळे सोडून दिले. पाठी महर्षी येणे आले आणि मग या मार्गाने योगवृंद गेल्यानंतर महर्षी आले, साधकांचे सिद्ध झाले. या मार्गानेच अभ्यास करताना साधक सिद्ध दशेला जाऊन पोचले. आत्मविद थोरावले येण्याची पंथे, तत्वज्ञ तत्वाचा अभ्यास करणारे, शब्दज्ञानाचा अभ्यास करणारे, त्यांचा शब्दज्ञानाचा अभ्यास खरा थोर या अभ्यासाने झाला, या पंथाने झाला. एरवी नुसते शब्द घोकत राहिले असते, स्तोत्र पाठ करत राहिले असते, अर्थ वाचत राहिले असते, अर्थ समजावून सांगत राहिले असते, पण या अभ्यासाशिवाय ते व्यर्थ होतं. पण हे तत्वज्ञ किंवा आत्मविद हे या पंथाने जाताना थोरावले. हा मार्गू जाई देखी जाई तई तहान भूक विसरी जे, रात्री दिवसू नेणी जे वाटे ये, चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. या मार्गाने चालताना जिथं पाऊल पडलं तिथं अपवर्ग म्हणजे मोक्षच प्राप्त झाला. आणि या मार्गाने चालताना एक धोका आहे की या मार्गाने चालताना जर आडमार्गाला लागला, आव्हाटलिया, सरळ मार्गाने जर आकाशाचा चालला तर मोक्षालाच प्राप्त होईल. पण जाता जाता काही सिद्धी, काही दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं, काही उत्तम तर्कांनी पुढे घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज बांधणं असं जर जमायला लागलं तर आणि त्याच्यात तो अडकायला लागला तरी जवळे स्वर्गसुख. पण एवढं झालं तरी स्वर्गसुख वगैरे प्राप्त निश्चित होतं. निगीजे पूर्वी लिया मोहरा ही येई जे पश्चिमेची या घरा, पूर्वेकडे तोंड करून चालावं आणि पूर्वेकडूनच चालत राहावं, पूर्वेकडे चालत राहावं आणि पश्चिमेच्या घराला येऊन प्राप्त व्हावं. पृथ्वी गोल असल्याचं ज्ञानेश्वर महाराजांना तेव्हा माहीत होत. काय ओव्या लिहिल्यात. पण पूर्वी लिया मोहरा म्हणजे दिसतो तर आहे कर्म करताना, प्रवृत्ती दिसते आहे. ज्ञान होण्याच्या अलीकडची गोष्ट दिसते आहे, ध्यानाला तर बसतो आहे, उपासना तर करतो आहे, कर्म तर करतो आहे, पूर्व मार्गाने प्राथमिक मार्गाने उपासना करतो आहे. की येई जे पश्चिमेची या घरा, आणि असं करता करता जीवन परिपूर्ण होत आहे. निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिंचे, पूर्वेकडे उगवतो आणि न चालता पश्चिमेच्या घराला येतो सूर्य जसा. किती अर्थ निघतात या ओवीतून बघा. इकडे उगवतो आणि तिकडे मावळतो, निश्चळपणाने चालतच राहतो आहे. चालतो म्हटलं तर चालत नाहीये, कारण सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तो निश्चळ आहे. पण चालणं तर होत आहे. पूर्वेकडे उगवल्यासारखा दिसतो आणि पश्चिमेला म्हणजे कृतार्थतेला शेवट होतो आहे. निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिंचे, इथलं चालणं, इथली चाल ही निश्चल परमार्थामध्ये गती आहे, प्रगती आहे का स्थिती आहे, चालणं आहे का न चालणं आहे. प्रवृत्तीनी सुरुवात दिसते आहे आणि निवृत्तीमध्ये शेवट होतो आहे. निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिंचे, येणे मार्गे जया ठाया जाईजे, या मार्गाने ज्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून मार्ग क्रमतो आहे, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो, ते गाव किंवा ते ठिकाण आल्यानंतर आपणची होईजे. ते गाव वेगळं नाही असं लक्षात येतं, आपणच तो गाव होतो असं समजतं. हे सांगो काय सहजे जाणसी तू, हे काय तुला सांगणार. तुला हे समजतंय सगळं मी काय म्हणतोय ते, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करून सांगतायत. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा तुम्ही सांगो म्हणताय आणि परत वर्णन करायला सुरुवात केली. सांगो सांगीन म्हणताय तर मग सांगा ना, केव्हा सांगणार असं अर्जुन भगवंतांना विचारतोय. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, ता आरती समुद्रांनी न काढावा बुडत तू जिमी. उत्कंठा रूपी समुद्रामध्ये बुडतोय मी आणि तुम्ही काढत का नाहीये मला, असं अर्जुन भगवंतांना विचारतोय. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उच्चृंखळ बोलणे कायसे, किती उतावीळ झालास, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. हे उच्चृंखळ बोलणं कशा करता, आम्ही सांगत असो आपैसे, तू विचारलंस म्हणून सांगायला सुरुवात नाही केलेली आहे, आम्ही आपणहून सांगायला सुरुवात केलेली आहे. हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये कुठल्याही तऱ्हेने अर्जुनाच्या प्रश्नावरून भगवंतांनी काही सांगितलेलं नाहीये. हा अध्याय आणि सातवा अध्याय भगवंतांनी आपणहून बोलायला सुरुवात केलेली आहे. या अध्यायाची सुरुवात, अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोती यहा, ससन्यासीच योगीच कुठला प्रश्न नाही आहे अर्जुनाचा. भगवंतांनी सलग बोलायला सुरुवात केली, त्यामुळं इथं ते म्हणतायत तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उच्छृंखळ बोलणे कायसे, उतावीळपणाने तुझं हे बोलणं काय. आम्ही सांगत असो आपैसे, आम्ही आपणहून तुला सांगायला सुरुवात केलेली आहेस. वरी पुशिले तुवा, आणि तू आता मला विचारतो आहेस की हे सांगा, पण मी आधीच सांगायला सुरुवात केलेली आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य खरी ध्यानाची प्रक्रिया सुरू झाली. कुठं बसायचं? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. नात्युच्छ्रितम नातिनीचम शैलाजिन कुशोत्तरम. फार भाग्याने तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रियाः उपविश्वासने युञ्जात योगम आत्मविशुद्धये समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशाः च न अवलोकयम् अवलोकयम् प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या बहारीचं निरूपण या सगळ्या कुंडलिनी योगाला धरून निरूपण केलेलं आहे. युंजन नेवम सदात्मानम योगी नियत मानसा शांतीन निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छती. निर्वाण परम शांती कशी प्राप्त होते याची एक प्रक्रिया त्यांनी सांगितली. इथं हठयोगाच्या अंगाने सांगितली आणि मग परत एकदा राजयोगाच्या अंगाने ते अनुग्रह जे देत असत त्या अंगाने संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः इत्यादी दोन तीन श्लोकांमध्ये राजयोगाची ध्यानाची प्रक्रिया पाठोपाठ सांगितली. ते हे पुढचे श्लोक आहे. आपण सख्य भक्तीच्या अंतर्गत निरूपण चाललेली असल्यामुळं सातव्या अध्यायाकडे जाणार आहोत, याचं निरूपण करणार नाही. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.